आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं
ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. आमी स्वातंत्र्य सैनिकांचो आदर करून तांचे त्यागाचे स्मरण करपाक जाय अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सरकारी खात्या संबंधित लोकांच्यो कागाळी जाणून घेवपा खातीर सीएम हेल्पलायनचो शुभारंभ केला. गोंय भलायकी खातें तशेंच गोंय वैजकी महाविद्यालय हांणी स्विझर्लंडच्या लुगानो स्वीस फाउंडेशनाच्या जी कॅन संस्थेकडेन हाताची सर्जरी करपाच्या उपचारा खातीर कबलात केल्या. कोलकाता दोतोराचेर जाल्ल्या संबंधित अत्याचाराच्या फाटभुयेर गोंयची हॉस्पिटलां फाल्यां बंद दवरतले अशें आयएमएच्या गोंय शाखेन कळीत केलां. आनी कला अकादमीन घडोवन हाडिल्ल्या पंडीत मनोहरबुआ शिरगांवकर यादस्तीक महिला भजनी सर्तीचो निकाल जाहीर जाला. आतां पुराय खबरो. आमी स्वातंत्र्य सैनिकांचो आदर करून तांच्या त्यागाचे स्मरण करूंक जाय अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे पेडणेच्या पत्रादेवी उतात्मा स्मारका लागी आयोजित केल्ल्या स्वातंत्र्य दीस सुवाळ्याच्या कार्यावळींत बावटो उबयल्या उपरांत उलयताले. कार्यावळीचे सुरवेक तांणी राष्ट्रीय तिरंगो बावटो उबयलो आनी हुतात्मा स्मारकाक फुलाहार ओपून स्वातंत्र्य सैनिकांक आर्गां ओपली. स्वातंत्र्य दीस सुवाळ्यांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाचें 19 डिसेंबरा पयलीं उक्तावण करतले अशें सांगलें. स्वातंत्र्य सैनिकांचो सन्मान आनी तांच्या योगदानाचो उगडास करप म्हत्वाचें असून सरकारान गोंय मुक्ती चळवळींतले स्वातंत्र्य सैनीक हिरवे गुरुजी आनी शेषनाथ वाडेकर हांचे स्मारक उभारिल्ल्याचें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारान नाविन्यपूर्ण तंत्रगिन्यान हरीत उर्जा आनी स्टार्टअप येवजण्यांचेर भर दिवन युवकांक ह्या क्षेत्रांत प्रोत्साहन दिवपा खातीर साबार उपक्रम राबयल्यात. फाटल्या 5 वर्सांत साधन सुविधांच्या विकासा खातीर 30,000 कोटी रुपया परस चड गुंतवणूक केल्ली आसा आनी फुडल्या 5 वर्सांत नवीन साधन सुविधा खातीर केंद्र सरकार आनीक 30,000 कोटी दिवपाचे आसा अशें सांगून मुखेलमंत्र्यांनी तरणाट्यांक ह्या संदीचो लाव घेवन विकसीत भारत 2047 खातीर मदत करपाचो उलो आपल्या उलोवपांतल्यान मारलो. पर्यावरणाचो सांबाळ करून पेडणे तालुक्याचो शाश्वत आनी सर्वांगीण विकास करतले अशें ताणें मुखार सांगलें. सुवाळ्याक केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, आमदार प्रवीण आर्लेकार, जीत आरोलकार, गोवा दमण दीव स्वातंत्र्य सैनीक संघटनेचे अध्यक्ष श्री रोहिदास रघुनाथ नायक देसाय, उत्तर गोंय जिल्हाधिकारी स्नेहा गीते, जिल्हा पंचायत वांगडी, सरपंच, सरकारी अधिकारी आणि नागरिक व्हड संख्येन उपस्थित आशिल्ले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल सरकारी खात्या संबंधित लोकांच्यो कागाळी जाणून घेवपा खातीर सीएम हेल्पलायनचो शुभारंभ केलो. लोकांक पारदर्शक सेवा दिवप आनी लोकांच्यो कागाळी वेळार सोडोवपा खातीर ही हेल्पलायन सुरू केल्या. भौशीक गाराणी खात्याक राज्यपाल, मुखेलमंत्री, मुखेल सचिव, सचिव आनी हेर कचेरींतल्यान पत्रां, ईमेल, ऑनलायन, व्हॉट्सएप, टेलिफोन, हॅलो गोंयकार अशा माध्यमावरवीं ह्यो कागाळी येतात त्यो ह्या हेल्पलायन वरवीं सुटावे करतले. ह्या हेल्पलायनीचो नंबर 9319828581 असो आसा. सध्या ह्या हेल्पलायन नंबरावेल्यान पुलीस, वीज, उदका स्रोत, भलायकी, बायलां आनी भुरगें उदरगत, समाज कल्याण आनी भौशीक बांदकाम खात्या संबंधित कागाळी स्विकारतले. सोमार ते शुक्रार सकाळी 9:30 ते 5:30 मेरेन कागाळी स्विकारतले. तशेंच कागाळदाराक 72 वरां भितर कागाळीच्या कारवाये विशीं माहिती मेळटली. आलतीन हांगाच्या जीएसटी भवनांत घडोवन हाडिल्ले सीएम हेल्पलायन लॉन्च कार्यावळीक प्रधान वित्त सचिव डॉ व्ही कांदेवेलू, भौशीक गाराणी सचिव सरप्रीत सिंग गील, भौशीक गाराणी खात्याचे संचालक प्रसाद वळवयकार, डीजीपी आलोक कुमार, नियोजन आनी सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, उदकासोर खात्याचे संचालक प्रमोद बदामी, समाज कल्याण संचालक श्री अजीत पंचवाडकर आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. गोंय भलायकी खातें, गोंय वैजकी महाविद्यालय आनी स्विझर्लंडाच्या लुगानो स्वीस फाउंडेशनाच्या जी कॅन ह्या संस्थेकडेन हाताची सर्जरी करपाच्या उपचारा खातीर कबलात केल्या. ह्या कबलातीचे फाटभुयेर 8 ऑगस्टा उपरांत 17 जणांच्यो हाताच्यो सर्जरी केल्यात आनी 34 जणांक उपचार दिल्यात अशी माहिती गोंय वैजकी महाविद्यालयाचे डीन शिवानंद बांदेकार हांणी दिल्या. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत सध्या हाताचे सर्जरीचो कक्ष स्थापन केला. कठीण सर्जरी करपाक संबंधित संस्थेकडेन केल्ली कबलात संबंधित दुयेंतीक बरे उपचार दिवपाक म्हत्वाची थारतली अशें डॉ बांदेकार हांणी मुखार म्हळां. कलकत्ता आरजीकर मेडिकल कॉलेजीत सेवा दिवपी बायल दोतोराचेर जाल्लो बलात्कार आनी तिचो खून ह्या घडणुकांचे फाटभुयेर गोंय वैजकी महाविद्यालयाच्या निवासी दोतोर आनी दोतोरकीचे शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांनी आयज निदर्शनां केली. 9 ऑगस्टाक संबंधित दोतोरनीचेर जाल्लो संबंधित अत्याचार हिंसक आनी निर्दयी आसा. जाणी हे केलां तांचेर खर कारवाय जावची अशी मागणी तांणी ह्या निदर्शनावरवी केली. इतले मजगती भारतीय वैजकी संघटनेच्या गोंय फाट्याच्या वांगड्यांनी आयज पत्रकार परिशद घेवन कोलकाता दोतोराचेर जाल्ल्या संबंधित अत्याचाराच्या फाटभुयेर गोंयची हॉस्पिटलां फाल्यां बंद आसतली अशें जाहीर केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. देशाच्या 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिसानिमतान पुलीस उदो पालोवपी दळ होमगार्ड आणि नागरी संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांक तांणी दिल्ल्या मोलादीक सेवेखातीर राष्ट्रपती पुलीस पथकां घोषित केल्यात. राष्ट्रपती पुलीस पथकां घोषित जाल्ल्या जैतिवंतांमदी गोंयकार आणि दिल्ली पुलीस सेवेत पुलीस महानिरीक्षक पदार सेवा दिल्ले आत्माराम देशपांडे, दक्षिण गोंय पुलीस अधीक्षक सुनीता सावंत तशेंच उल्लेखनीय सेवेखातीर पुलीस हवालदार दामोदर मयेकार आनी उदो पालोवपी दळाचे सब ऑफिसर उल्लास गांवकार हांकां उत्कृश्ट सेवेखातीर राष्ट्रपती पदक जाहीर जाला. ही पदकां केंद्रीय गृह मंत्रालयान जाहीर केल्यात. कला अकादमीन घडोवन हाडिल्ल्या सर्गेस्त मनोहर बुआ शिरगांवकर यादस्तीक महिला भजन सर्तीचो निकाल जाहीर जाला. सर्तीतले पयले इनाम कुडका तिसवाडीच्या श्री नागेश महारुद्र भजन मंडळ हांकां फावो जाला, जाल्यार श्री शांतादुर्गा भजनी मंडळ कारापूर साखळी ह्या पंगडाक दुसरें इनाम फावो जाला. हे सर्तीतले तिसरें इनाम श्री राम सेवा संघ महिला भजनी मंडळ मयडे बार्देस आनी चवथे इनाम श्री महादेव भूमिका घवनाळेश्वर महिला भजनी मंडळ साळ दिवचल हांकां जाहीर केला. सर्तीतली उमेद वाडोवपी इनामां श्री केळबाय सातेरी महिला भजनी मंडळ कुट्टी फोणे आनी संगीत शारदा विद्यालय मंदीर धाकटेबाट डोंगरी तिसवाडी हांकां फावो जालें. उत्कृश्ट गायनाचें पयलें इनाम पयले अभंगाचें दिव्या पांडुरंग च्यारी हांकां फावो जालां, जाल्यार दुसरें इनाम शारदा भरत शेटकार हांकां फावो जालां. उत्कृश्ट गायनाचें दुसरे अभंगा खातीरचें पयलें इनाम श्रेया शशिकांत सतरकार हांकां फावो जालां, जाल्यार दुसरें इनाम राशी रामदास देसाय हांकां फावो जालां. उत्कृश्ट गवळण गायना खातीरचें पयलें इनाम निधी निलेश कुडासकर हांकां फावो जालां, जाल्यार दुसरें इनाम तन्वी प्रमोद वेरेकार हांकां घोशीत केलां. उत्कृश्ट संवादिनी सात पयलें इनाम रोशन राजेंद्र राऊत हांकां फावो जालां. कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकार कला मंदिरांत आयोजीत केल्ले हे सर्तीचे परिक्षण महेंद्र गांवकार, अशोक मांद्रेकार आनी विठ्ठल गांवस हांणी केल्लें. नामनेचे स्वातंत्र्य सेनानी ज्येष्ठ पत्रकार आणि नामनेचे साहित्यिक लक्ष्मीदास बोरकार जन्मशती समारोप शेनवारा 17 ऑगस्टाक सांजे 4:45 मडगांव रवींद्र भवनात जातलो. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय या सुवाळ्याचे उक्तावण करतले. आदले आमदार उदय भेंब्रे हे मुखेल उलोवपी, जाल्यार ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत दामोदर मावजो हे खासा सोयरे म्हणून हाजीर असतले. प्राध्यापक प्रजल साकरदंडे हांचे ह्या वेळार उलोवप जातले. इतले मजगती सकाळी 10 वरांचेर पाटो पणजेच्या कला आनी संस्कृती भवनात बोरकार जीवन दर्शन कार्यावळ जातली. पर्यटन मंत्री रोहन खवटे हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हाजीर असतले. दौलत हवालदार हांची गोंय राज्य वेंचणूक आयोगाचे आयुक्त म्हणून नेमणूक जाल्या. तांणी आयज सावन ह्या पदभाराची सुत्रां सांबाळ्यात. आपल्याक ह्या पदा खातीर निवड केल्ल्या बद्दल तांणी सरकाराचे उपकार आठयल्यात. ह्या पदावेल्यान आपूण बरी सेवा दिवपाचो यत्न करतलो अशी प्रतिक्रिया दौलत हवालदार हांणी दिल्या. दौलत हवालदार हे निवृत्त आयएएस अधिकारी असून गोंय प्रशासनात तांणी हे आदी म्हत्वाचे पदभार सांबाळ्यात. वास्कोच्या दामोदर सप्तकाच्या निमतान भरिल्ल्या फेरयेवरवी पालिकेक 1,00,00,000 रुपयांची येणावळ जाल्या अशी माहिती मुरगांवचो नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. वास्कोतल्या फेरयेचो आयज निमणो दीस आशिल्ल्यान तांणी फेरयेक भेट दिवन पळोवणी केली. पोरू वर्सा फेरयेतली येणावळ 98,00,000 रुपया इतली जाल्ली, अंदू तातूंत वाड जाल्ल्याचें स्पश्ट जालां. आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. आमी स्वातंत्र्य सैनिकांचो आदर करून तांचे त्यागाचें स्मरण करपाक जाय अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. मुखेलमंत्री दर प्रमोद सावंत हांणी सरकारी खात्या संबंधीत लोकांच्यो कागाळी जाणून घेवपा खातीर सीएम हेल्पलायनचो शुभारंभ केला. गोंय भलायकी खातें तशेंच गोंय वैजकी महाविद्यालय हणी स्वित्झर्लंडच्या लुगानो स्विस फाउंडेशनच्या जी कॅन या संस्थेकडेन हाताची सर्जरी करपाच्या उपचारा खातीर कबलात केल्या. कोलकाता दोतोराचेर जाल्ल्या संबंधित अत्याचाराच्या फाटभुयेर गोंयची हॉस्पिटलां फाल्यां बंद दवरतले अशें आयएमएच्या गोंय शाखेन कळीत केलां. आनी कला अकादमीन घडोवन हाडिल्ल्या पंडीत मनोहर बुआ शिरगांवकर यादस्तीक महिला भजनी सर्तीचो निकाल जाहीर जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो संपल्यो.